गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवर धारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Radha Kunja Vihari, Radha Kunja Vihari, Radhe. Jaya Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra, Radhe. Jaya Radha Gopinath Radha Gopinath Radhe. Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra. Jaya Balaji Bhagavan, Balaji Bhagavan, Balaji Bhagavan, Jaya Balaji Bhagavan. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupad, 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 Jaya Jaya Prabhupad. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev.
जयो विष्णुपाद परमहंस परविजयकाचार्य अष्टोत्तर शास्त्री श्रीमद कृष्ण कृपा श्रीमूर्ति वै चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय। ओम विष्णुपाद परमहंस परविजयकाचार्य अष्टोत्तर शास्त्री श्रीमद कृष्ण कृपा श्रीमूर्ति भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर गोस्वामी महाराज प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। ब्रज भूमि वृंदावन धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय। मायापुर नवद्वीप धाम की जय। गंगा मई यमुना मई की जय। भक्ति देवी तुलसी महारानी की जय। समवेद गौर भक्त वृंद की निताई गौर प्रेमानंदे। All glories to their symbol devotees, Hare Krishna. All glories to their symbol devotees, Hare Krishna. All glories, all glories, all glories to Shri Guru and Gauranga. Gaur Hari Bol. Om Namo Bhagavate Vasudevaya. ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
हरे कृष्ण। आज आम्ही भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तुमच्या समोर श्लोक लिहिलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे हा, कारण या श्लोकाद्वारे भगवंत आम्हाला त्यांच्या शरणागत कसं व्हायचं याचं सखोल विवेचन या श्लोकामध्ये करतात. कृपया माझ्या मागे जमले तर धोरा.
निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्त मूढा पदम अव्ययम् तत्. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम. द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्त मूढा पदम अव्ययम् तत्. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम. द्वंद्वै विमुक्ता सुख दुःख सज्ञे गच्छन्त मूढा पदम अव्ययम् तत्.
शब्दशार्थ नी रहित मान खोटी प्रतिष्ठा मोहा आणि मोह जित जिंकून संग संगाचा दोषा दोष अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानामध्ये नित्या नित्यत्वामध्ये विनिवृत्त अलग झालेला कामहा कामापासून द्वंद्वे द्वंद्वापासून विमुक्ता मुक्त झालेला सुख दुःख सुख आणि दुःख सज्ञे नामक गच्छंती प्राप्त होतो अमूढा मोहरहित पदम स्थिती अव्ययम शाश्वत तत् त्या. अनुवाद. जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य इज डिवाईन ग्रेस एसी भक्तिवेदांत शिल प्रभुपाद द्वारा. शिल प्रभुपाद की जय. तात्पर्य शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये. स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते. वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्यांनी जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत. अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो. या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही. मोहामुळे अहंकार निर्माण होतो कारण मनुष्य येथे जरी येतो काही काळासाठी राहतो आणि नंतर जातो तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत. अशा रीतीने जो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कष्टीच राहतो. संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे. भूमी ही मानव समाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे. मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे. जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो. या कुसंगामुळेच तो या भौतिक जगतात बद्ध होतो. या संगदोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे. वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे. अशा रीतीने जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सुख आणि दुःख आनंद विषाद इत्यादी सर्व द्वंद्वातून मुक्त होतो. तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो. ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं.
वंदेहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा। आज आपण या ठिकाणी ह्या श्लोकाद्वारे भगवंताच्या शरणागतीत जे पाच अडथळे आहेत ते काय आहेत ते जाणून घेऊ। सर्वप्रथम जो अडथळा आहे तो निर्मान मोहा, निर म्हणजे रहित आणि मान। या जगामध्ये मानाची अपेक्षा इतकी दाट आहे माणसाला की त्याला मानपान जर मिळाला नाही तो खूप व्यथित होतो। कुठेही जाऊ द्या त्याला मानाची अपेक्षा असते। एखादा मंत्री असेल तो तिथं गेल्याबरोबर लोकांनी उभं राहिलं पाहिजे, लोकांनी त्यांचा उदो करायला पाहिजे, त्यांची स्तुती करायला पाहिजे। या मानामुळं काय होतं की तो स्वतःला एक स्वामी समजायला लागतो। त्याला असं वाटायला लागतं की हे माझं घर आहे, हे माझं स्वतःचं विश्व आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, ही माझी उपाधी आहे। एखादा सरपंच असेल, एखादा नगरसेवक असेल, एखादा समाज कल्याणचा मंत्री असेल तर त्यांना असं वाटतं हे सगळं शाश्वत आहे। पण भगवंत सांगतात नाही, जोपर्यंत तुम्ही मानाच्या अधीन झालेला असाल तोपर्यंत तुम्ही भगवंताला शरण जाणं खूप अवघड आहे। कारण मान हा एक असा आहे की आपण बघतो लग्नामध्ये सुद्धा मानपान जर नाही मिळाला तर लोकांमध्ये भांडणं सुद्धा होतात, कारण लोक अपेक्षा घेऊन गेलेले असतात। इतकंच काय की एखाद्या अंत्यविधीच्या वेळेस स्मशानभूमीत सुद्धा त्यांना जर कोणी ओळख नाही दाखवली तरी ते आतल्या आत थोडेसे गलबलीत होतात। याचं कारण आम्हाला मानामुळं एक वेगळं वलय निर्माण झाले असं नेहमी वाटत असतं। पण भगवंत सांगतात इथं की नाही, जोपर्यंत तू त्या मानाचं खंडन करणार नाहीस, तू जोपर्यंत स्वतःला सुईच्या टोकाएवढं तुझं अस्तित्व आहे असं समजणार नाहीस तोपर्यंत माझ्याकडे यायला तुला खूप त्रास होईल। त्यामुळं मानाला जर का मला घालवायचं असेल तर मला काय करायला लागेल, तर मला नम्रता अंगी आणायला लागेल। कारण माझ्याकडे जोपर्यंत नम्रता येणार नाही, मी खूप अहंमन्य माणूस आहे, मी अहंकाराने खूप असा पोचलेलो आहे, त्यामुळे जोपर्यंत मी अहंकाराचं माझ्या खंडन करणार नाही, माझ्या अहंकाराला मी खचित करणार नाही तोपर्यंत माझा मान हा खाली बसणार नाही। त्यामुळं मला सर्वप्रथम काय करायला लागेल तर मला भगवंत जे चैतन्य महाप्रभू सांगतात तृणादपी सुनिचेन तरोरपी सहिष्णू नाम अमानीन मान देना कीर्तनीय सदाहरी, की मला त्या गवताचं जे छोटंसं पातं असतं त्याप्रमाणे माझं अस्तित्व समजून घ्यायचं आहे की त्या गवतावर कुणीही चालत असतं पण ते काही कंप्लेंट करत नाही, इतकी त्याच्याकडे नम्रता असते। आणि मला वृक्षासारखी सहिष्णुता आणायची आहे, कारण वृक्ष जो असतो त्याला कुणी येऊन कापतं, त्याच्यावर कुणी येऊन अत्याचार करतं पण ते कुणाशी कधीही जास्त त्याचा म्हणजे तो वादविवाद करत नाही, त्याला त्याची संमती असते। कारण ह्या भौतिक जगताला भगवंतांनी याच्या अगोदरच्या 3-4 श्लोकामध्ये एका वृक्षाची तुलना केलेली आहे। हे भौतिक जगत एका वृक्षासारखं आहे। ऊर्ध्व मूल मदशाख अश्वत्थम प्राहुर वेयम छंदांसी यस्य पर्णानी यत्तम वेदस वेदवित। पण हा वृक्ष कलिरूपाचा हा जो वृक्ष आहे तो उलटा आहे, याचं मूळ वर आहे आणि ह्याच्या फांद्या खाली आहेत। आणि मग त्याला वेगळ्या वेगळ्या तुलना करून त्याला वेगळ्या वेगळ्या त्याला विशेषणं दिलेली आहेत की त्याचे जे वेद आहेत त्याची जी पानं आहेत. तर हा जो वृक्ष आहे हा वृक्ष कापला जातो म्हणून याला वृक्षाची तुलना केलेली आहे. आम्ही त्या वृक्षासारखे आहोत. आम्हाला त्या वृक्षातून जर का बाहेर पडायचं असेल तर आम्हाला इथं दिलेल्या 5 गोष्टी करायला लागतील. पण वृक्षातून आम्ही जर का बाहेर पडायचं म्हटलं तर मग आम्ही जाणार कुठे? तर आमचा जाण्याचा जो काय मार्ग आहे तो भगवतधामाचा मार्ग आहे. तो भगवतधामाच्या मार्गाला एवढ्या सहजासहजी आम्हाला जाता येणार नाही. आम्हाला अमेरिकेत जर जायचं असेल तर आमच्याकडे सर्वप्रथम पासपोर्ट पाहिजे. आणि नुसता पासपोर्ट असून चालणार आहे का? तर आम्हाला व्हिजा फार महत्वाचा आहे. त्यामुळं त्या व्हिजा जर नसेल तर आम्ही तिकडे नाही जाणार. कारण विमानतळावर सगळ्यात पहिले आमचे पेपर्स तिथं चेक केले जातील. तसं पहिल्यांदा भगवंताकडे जायचं असेल तर आम्हाला त्या शाश्वत धामाची माहिती झाली पाहिजे. आणि तिथं जाण्याचा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल आम्हाला पात्रता निर्माण करायला पाहिजे. कारण ती पात्रता जोपर्यंत आम्ही निर्माण करणार नाही तोपर्यंत आम्हाला तिथं जाता येणार नाही. आम्ही परत परत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फसत राहू, कर्मबंधनामध्ये फसत राहू आणि परत परत आम्ही इथं येत राहू, दुःख भोगू आणि इथून परत जाण्याचा प्रयत्न करू. पण आता भगवंताच्या धामात गेल्यानंतर आम्हाला परत यायचं नाहीये. कारण भगवंताचं धाम जे आहे ते वेगळं धाम आहे. ते पुढच्या श्लोकात त्याचं वर्णन आहे. न तद भासते सूर्यो न शशांको न पावका यद यद गतवान निवर्तनते तद धाम परम मम. माझं जे धाम आहे त्याला चंद्र सूर्य किंवा प्रकाश आणि अग्नी प्रज्वलित करत नाही. माझ्या धामामधली जी चाल आहे ती नृत्यासारखी आहे. माझं जे धाम आहे तिथं प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे. तिथला जो सूर आहे ते संगीत आहे. तिथलं जे पाणी आहे ते अमृतासारखं आहे. मग अशा धामात आपल्याला जायला आवडेल का? नक्की आवडेल. पण आत्ता जर का भगवंत आले आणि सांगितलं, साक्षात राधा वृंदावन चंद्र आले आणि यांना सांगितलं की माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला माझ्या धामात घेऊन चाललोय, तर तुम्ही जाल का? नाही जाणार. कारण आम्हाला इथं एवढी आसक्ती निर्माण झालेली आहे. जेव्हा आम्ही हा देह धारण करतो तेव्हा आम्ही देहालाच सगळं समजायला लागतो. त्यामुळं आम्हाला सर्वप्रथम आमचा जो अहंकार आहे तो अहंकार खच्ची करायचा आहे. अहंकार म्हणजे तो मी इंडियन आहे, मी अमेरिकन आहे, मी इटालियन आहे, मी जॅपनीज आहे, मी जर्मन आहे, मी पंतप्रधान आहे, मी गृहिणी आहे, आम्हाला खूप आहे, मी खूप चांगलं गातो, मी खूप चांगलं लेक्चर देतो, माझी तब्येत सगळ्यात जास्त चांगली आहे, मी खूप देखणं आहे, माझं खानदान सगळ्यात उंच आहे, मी एक उच्च कुळात जन्मलो आहे. अनेक प्रकारचे अहंकार असतात. अहंकाराचं इतकंच काय की त्या कसब्या पेठेमध्ये जी बाई मडके विकत असते ना तिला सुद्धा उन्हाळ्यामध्ये तिची भाषा वरची असते. ती म्हणते बाबा घ्यायचं तर घे, मी आता काय रेट कमी करणार नाही. तिचा पट्टा वरचा असतो. पण तेच हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ती म्हणते बाबा घे ना, 2 रुपये कमी दे. कारण तिला माहिती आता गिराईक नसणार आहे. तर हा जो अहंकार आहे आमचा, त्या अहंकाराला जोपर्यंत आम्ही खच्ची करणार नाही तोपर्यंत भगवंताचा मार्ग एवढा सोपा नाहीये. त्यामुळं ते सर्वप्रथम म्हणतात निर्माण मोह. माझा जो मोह आहे तो मोह काय आहे? तर मी स्वतःला हे शरीर समजतो. पण मी शरीर आहे का? नाहीये. भगवंतांनी अर्जुनाला हे ज्ञान कुरुक्षेत्राच्या युद्धावर दिलं. जेव्हा अर्जुन सुद्धा गर्भगळीत झालेला होता तो म्हणाला भगवंता मी कुणाशी युद्ध करू? हे सगळे माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत, माझे सगळे चुलत भाऊ आहेत. तो गर्भगळीत झाला होता. तेव्हा भगवंतांनी त्याला हे ज्ञान दिलं की तू हे आत्मा आहेस, तू हे शरीर नाहीये. शरीरात काय आहे? शरीरात कफ पित्त मल मूत्र वायू सगळे असे इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्ही एक पोस्टमार्टमची जर बॉडी हॉस्पिटलमध्ये बघितला तर तुम्हाला जेवण जाणार नाही असं हे शरीर आहे. पण ह्या शरीरात एक आत्मा आहे. त्या आत्म्याचं ज्ञान दुसऱ्या अध्यात देतात की आत्मा म्हणजे कसा आहे तो, की त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र त्याला कापू नैनम छिंदंती शस्त्रांनी, नैनम म्हणजे त्याला नैनम छिंदंती शस्त्रांनी, त्याला शस्त्र कापू शकत नाही, त्याला वायू वाहून नेऊ शकत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही. असा जो अविनाशी आत्मा आहे त्या आत्म्याचं ज्ञान देतात की तो आत्मा आहे, तो फक्त देह धारण करतो. म्हणजे आम्ही खरं तर भगवंताचं आणि आमचं जे स्वरूप आहे, आम्ही भगवंताचे सगळे आमच्यामध्ये गुण आहेत पण ते मात्रेमध्ये कमी आहेत. गुणात्मक दृष्ट्या आम्ही भगवंताशी फार जवळ आहोत. आम्ही सुद्धा बासरी वाजवू शकतो, भगवंतही बासरी वाजवतात. पण आमच्या बासरी वाजवल्याने त्याच्यातून बेसूर सुद्धा होऊ शकतो. पण भगवंताच्या बासरी वादनाने हरणं पळत पळत येतात, झाडं डोलायला लागतात, जे पर्वत आहेत ते वितळायला लागतात. कारण भगवंतामध्ये भगवंत परमपुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांच्यामध्ये 64 गुण आहेत 64 गुण आहेत 60 बाकीच्यांचे आहेत. तर आता ह्या श्लोकाद्वारे भगवंत सांगतात, निर्माण मोहा जित्त संग दोषा. संघ जो आहे तुझा तो फार महत्वाचा आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात यू आर नोन बाय द कंपनी यू चूज. तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता त्याप्रमाणे तुमचं सगळं बाकीचं बाह्य हे समजलं जातं. तसं संघ जर तुमचा कुसंग असेल तर मग तुम्ही भक्तीमध्ये जास्त प्रगती करू शकणार नाही. कारण भक्तीमध्ये जे काही 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, 6 गोष्टी, अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह संग लौल्यश्च संघश्च षड्वीर भक्ती विनश्यती, की अत्याहार आम्ही आवश्यकतेपेक्षा जर का जास्त खाल्लं आणि उगच ज्या गोष्टींबद्दल आम्हाला ज्ञान नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही जास्त बडबड केली किंवा बोललो तर ते बेडूक काय करतो, पावसाळ्यामध्ये डराव 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 करतो आणि तो सर्पाला आमंत्रण देतो, सर्प येऊन त्याला गिळंकृत करतो. तर आम्हाला जे बोलायचं आहे ते भगवंताविषयी, जितकं आम्ही जास्त बोलू तेवढा आमचं प्रजल्प कमी होईल. अत्याहार प्रयास असतो, प्रयास कशासाठी करायचा आहे? आम्ही दिवसभर गाढवासारखं काम करतो, आम्हाला ज्या गोष्टी काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला हव्या असतात पण त्या आम्हाला मिळत नाही, तर त्या मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयास करतो पण शेवटी काय होतं, त्या गोष्टी एक ना एक दिवस आमच्यापासून जातात किंवा त्यांच्यामध्ये कालांतराने बदल झालेला असतो. कधी काळी ट्रान्झिस्टर होता, मग रेडिओ होता, मग ट्रान्झिस्टर आला, ट्रान्झिस्टरच्या नंतर पुढचं वर्जन आलं, मग आणखी आलं, मग ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले, कलर टीव्ही आले, कलर टीव्ही नंतर LED आला, काय काय आलं, इंटरनेट आलं, बाप सगळं आलं. 16 रुपये इनकमिंग कॉल होता तो आज आहे का, आज इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल फ्री सुद्धा देतात कंपन्या. ह्याच्यामध्ये कायम बदल होत जातो आणि आम्ही जर त्या बदलाला सामोरं नाही गेलो, पण ते बदल जे आहेत ते ह्या याच्यामध्ये दिलेले आहेत की आम्हाला भगवंताला जर का त्यांची जर का प्राप्ती करायची असेल तर आम्हाला संग करायला लागेल. आणि तो संग कसा असेल तर तो सत्संग असेल, कारण सत्संगाशिवाय हे होणं शक्य नाही. तुकाराम महाराज फार चांगलं सांगतात एका यांच्या ओवीमध्ये, ते म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा भंगला, कुसंगाच्या संगे साधू नासला, औंढाळाच्या संगे शेते नाडली. शेती जी आहे ती नाडली, म्हणजे शेती आल्यानंतर थोडक्यात की तुकाराम महाराज म्हणतात हिरा जो आहे त्याला ढेकणाचा स्पर्श झाला की तो त्याला दुभंगून टाकतो. ढेकणाच्या संगे हिरा भंगला, कुसंगाच्या संगे साधू नासला. साधूकडे सगळ्या सिद्धी रिद्धी आहेत पण त्याचा जर संघ त्यांनी व्यक्तींशी अशा केल्या की जे त्याला त्याच्या भक्तीपासून पदच्युत करतील तर साधूचं जे काय साधुत्व आहे ते शुद्ध होऊन अशुद्ध होतं. औंढाळाच्या संगे शेती नासली, शेतीमध्ये खूप चांगली शेतं अशी खूप टारारून अशी सगळी फुललेली आहेत, बाजरीची कणसं ज्वारीची, पण खालून जर का मोठ्या प्रमाणात तण आले तिथं काँग्रेस गवत जर आलं तर ते त्याला धोका देऊ शकतात. पुढे सगळ्यात चांगलं सांगतात की डांकाच्या संगे सोनेहीन झाले. तुमच्याकडे प्युअर सोनं असतं पण ते सोन्याचे दागिने जर का बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं कथील घालायला लागतं किंवा तांबं टाकायला लागतं तर दागिने चांगले होतात, म्हणजे ते मजबूत होतात. पण सोन्याचं जे शुद्धत्व आहे ते तिथं संपून जातं. आणि पुढं फार सगळ्यात सांगतात महत्वाचं, समागम एक क्षणाचा, समागम एक क्षणाचा फेरा 84 लाख योनीचा. स्त्री पुरुष जेव्हा लग्न करतात आणि त्यांचा शरीर संबंध येतो त्याच्यानंतर त्यांना मग मुलं बाळं होतात आणि मग त्यांचा संसार सुरू होतो आणि मग त्याच्यातून ते इतके पिसले जातात की त्यांना वाटतं हेच सगळं आहे. आणि त्याच्यापेक्षा ते म्हणतात समागम एक क्षणाचा फेरा 84 लाख योनीचा, त्यापेक्षा सत्संग बरा. तुम्ही आता इथं बसलेला आहात, भले लगेच तुमच्याकडे हे सगळं येणार नाही पण तुमच्या समोर साक्षात भगवंत आहेत आणि ही वाणी तुमच्या कानावर गेली तर तुमच्या कर्ण रंध्रांना ती शुद्ध करणारे, अमृताचा शिडकावा होणारे. प्रभुपाद सांगतात की जर का तुम्ही भगवंताची वाणी नाही ऐकली, त्यांचं कीर्तन नाही केलं तर ही दोन जी रंध्र आहेत ती विषारी सर्पांची बिळं आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आम्हाला जर का शरणागत व्हायचं असेल तर निर्माण मोहा, आमचं जे मन आहे ते मन अत्यंत कलुषित आहे, ते ओंगळवाणं आहे, ते भुरसटलेलं आहे, ते उंचखल आहे, ते विध्वंसक आहे, ते विकृत आहे.
सहाव्या अध्यायात कृष्णांना अर्जुन विचारतो, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायुरिव भू दुष्करम। हे भगवंता, हे मन एवढं उंच कल आहे, एवढं हट्टी आहे, एवढं मायावी आहे, एवढं बंडखोर आहे की समुद्रात जर एखादं वादळ निर्माण झालं तर मी माझ्या केंद्रतपणाने माझ्या आत्म याने मी ते थोपू शकतो, पण मनाच्या वेगाला मी काय करू। भगवंत सांगतात अभ्यास योगेन कोणतेय, तुला अभ्यास करायला लागेल आणि अनासक्ती आणायला लागेल। आम्हाला जाणायला पाहिजे की भगवंत कोण आहेत, त्यांचा माझा संबंध काय आहे, या भौतिक जगात आम्ही का आलेलो आहोत, भौतिक जगात आल्यानंतर आमच्या वाट्याला हे दुःख का आलेलं आहे। ह्या प्रश्नांची जोपर्यंत आम्ही ब्रह्मजिज्ञासा करणार नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक अनादिकालापासून वेगळ्या वेगळ्या योनीमध्ये जन्म घेतोय आणि परत जातोय, जन्म घेतोय इथं राहतोय काही काळ आणि जातोय। ह्या त्यांनी क्लिअर सांगितलेले आहे की जो खोटी प्रतिष्ठा आणि अहंकाराने मोहित आहे त्याला माझ्याकडे यायला त्रास येणार। तसं तर भगवंत सांगतात अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी, जो खूप गरीब आहे पिचलेला आहे तो माझ्याकडे येऊ शकतो, ज्याला पैशाची जास्त लालसा आहे अर्थार्थी तोही माझ्याकडे येतो, ज्ञानी जिज्ञासू आहे तो ही जी ब्रह्मजिज्ञासा करतो तोही माझ्यापर्यंत पोचतो आणि ज्ञानी तोही माझ्यापर्यंत येतो। पण तो जो मार्ग आहे त्या मार्गातले जे मुख्य अडथळे आहेत ते या श्लोकात त्यांनी दिलेले आहेत की निर्माण मोह जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वय विमुक्ता सुख दुःख सदने गच्छंत मूडा पदम अव्ययम तत्। सर्वप्रथम मला मानाची अपेक्षा करायची नाहीये, मानाची अपेक्षा करून माझा जो अहंकार आहे, कारण मोह आहे माझ्याकडं, मला खूप मोह आहे, मी मोहात ग्रस्त झालेलो आहे, आणि तो मोह जर असेल तर मला असं वाटतं की नाही हे सगळं जे काही भौतिक जगतातलं आहे हे माझ्यापर्यंत पोचलं पाहिजे, माझ्याकडं सुंदर घर असलं पाहिजे, मला सुंदर पत्नी असली पाहिजे, माझ्या मुलांनी खूप चांगलं यश संपादन करायला पाहिजे, माझ्या घरासमोर चांगली BMW मर्सिडीज पोर्शे सारख्या चांगल्या चांगल्या गाड्या पाहिजेत, मला माझ्याकडं नोकर चाकर पाहिजे, आणि ह्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या कल्पना घेऊन मी जीवन जगत असतो। आणि मग काय होतं, माझा जो मोह आहे तो मोह माझ्या अपत्यांमध्ये जातो, माझ्या सगळे संबंधियांमध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये, तेच सांगतात की मला जाणलं पाहिजे की कोणी कुणाचं नाही असं जे म्हणतात ते 100% खरे, माझ्यावर खरंच माझ्या घरच्यांचं प्रेम असतं किंवा माझ्या शरीरावर, तर मी देहत्याग केल्यानंतर माझं त्यांनी एखाद्या कपाटामध्ये स्थापन केलं असतं, मला वेगळे वेगळे केमिकल सुगंधित लावले असतं आणि माझा तिकडं त्यांनी पुतळा बितळा काहीतरी ठेवला असता, पण नाही, माझा देहत्याग करायची तयारी सुरू होते, देहत्याग झाल्यावर अंत्यविधी करायची, म्हणजे प्रेम माझ्यावर नाही माझ्या आत्म्यावर प्रेम आहे, कारण जोपर्यंत ह्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंतच ह्या शरीराला चेतना आहे। त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं आहे की मला भगवंताचं जोपर्यंत मी हा जो जन्म आहे हा नुसता इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये। भागवतमच्या एका पहिल्या स्कंदामध्ये एक सुंदर श्लोक येतो, कामस्ते नेंद्रिय प्रतिर लाभो जीवेत यावत कर्मस्ते तत्व जिज्ञासा नारतो यदि कर्मभी। याचा अर्थ इंद्रिय तृप्ती जीवनाचा उद्देश मुळीच नसावा, केवळ निरोगी जीवनाची किंवा आत्मपरीक्षणाची इच्छा करावी। आत्मपरीक्षण फार महत्वाचं आहे किंवा आत्मसंरक्षण, कारण मनुष्य जन्म परमसत्याची जिज्ञासा करण्यासाठी आहे, कर्माचे दुसरे कोणतेही ध्येय असू शकत नाही। आम्ही वेगळे वेगळे ध्येय घेऊन जगत असतो, कुणाला आपलं चांगले करिअर करायचं असतं, कुणीतरी ठरवलेलं असतं मला खूप चांगलं बिझनेसमॅन व्हायचं आहे, कुणाला PhD करायची असते, पण काय तुम्ही ह्या जन्मामध्ये PhD जरी केली तर पुढच्या जन्मात तुम्हाला ABC पासून सुरुवात करावी लागेल, ह्या जन्मामध्ये तुम्ही कोट्याधीश जरी झाला तर पुढच्या जन्मात तुम्हाला 1 रुपयापासून सुरुवात करायला लागेल, पण ह्या जन्मामध्ये तुम्ही 2% भक्ती केली तर परमेश्वर तुम्हाला गॅरंटी देतात की तुमची पुढच्या जन्मातली भक्ती 3% सुरू होईल। नेहा विक्रम म्हणून शस्ती प्रत्यवायन विद्येते स्वल्पमस्ते धर्मस्ते त्रायते महतो भयात। कारण भगवंतांनी ह्या जगताची रचना जी आहे ती अंधकारमय जगत केलेली आहे, याला दुःखालय असं म्हटलेलं आहे, पण तुम्ही थोडीशी जरी इच्छा व्यक्त केली ह्या अंधारातून बाहेर जायची तर भगवंत इतके कृपाळू इतके भक्त वत्सल आहेत की ते तुम्हाला लगेच वर उचलतात की अरे याला माझ्याकडे यायचंय। तुम्ही इथं जास्त रेंगाळायचा प्रयत्न केला याचा अर्थ इथं राहायचं असं नाही, सर्वसंग परित्याग करून हिमालयात नाही जायचं, मला इथंच राहायचंय आणि इथंच कमळासारखं मला जीवन जगायचंय. कमळावर पाण्याचा आणि चिखलाचा कधी स्पर्श होत नाही त्याला, ते जवळी करत नाही त्यांच्याशी, कारण ते त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे आम्हाला कमळासारखं राहायचंय. कारण एका ह्याच्यामध्ये आमचे गोविंददास म्हणतात की हे जे नातेवाईक वगैरे जे आहेत ते कसे आहेत, ते हे जे धन आहे, हे धन, हे जन्म, हे सगळं जे आहे हे तात्पुरते आहे. हे इथं एक दिवशी सोडायचं, इच्छा असताना नसताना सुद्धा मला माझा देहत्याग करायचा आहे. हे धन जोबन पुत्र परिजन, हे धन, हे माझं यौवन, माझं तारुण्य, हे माझा पुत्र, माझे परिजन, हे काही कामाचे नाही आहेत. याचा अर्थ त्यांच्याशी राहायचं असं नाहीये, पण भगवंताला मला सेंटरला ठेवायचं आहे की भगवंता ह्या जन्मामध्ये तू हे माझे सगळे सोबती बनवलेले आहेस. कारण एक दिवशी हा बाप सुद्धा जाणार आहे, माझे सुद्धा वडील होते, माझ्या वडिलांचे वडील होते, आज नाही आहेत. तर माझे खरे वडील भगवंत आहेत, मी त्यांच्या चरण कमळांचा आश्रय घेतला की मग माझं राहत नाही, मग ह्या द्वंद्वातून मी मुक्त होणार आहे. द्वंद्व विमुक्ता सुख दुःख सज्ञे निर्माण मोह जित्त संग दोषा अध्यात्म नित्या. पाच गोष्टी ज्या आहेत त्या नाही करायला सांगितल्या, बद अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. अध्यात्म काय आहे तर वस्तुस्थिती आहे ती मला जाणून घ्यायची, त्याचं मला ज्ञान करून घ्यायचंय, आणि वस्तुस्थिती मला स्वीकारायची आहे. मी कुणाच्या पोटी जन्म घेतला हा माझा चॉईस नव्हता, माझे आई वडील कोण असावेत माझा चॉईस नव्हता, पण माझ्या आईने मला सांगितलं हे तुझे वडील आहेत, मला ते मान्य करायला लागलं. माझा भाऊ कोण असावा माझा चॉईस नव्हता, माझे मित्र कोण असावेत हा माझा चॉईस आहे. त्यामुळे मला माझा संघ, मी एकदा तो कुसंग जो आहे तो असंग आहे. लिंब आणि चंदन शेजारी शेजारी ठेवलं तर चंदन लिंबाचा गुणधर्म घेत नाही, स्वतःचा गुणधर्म त्याच्यात देतो, कारण तिथं सुवास दरवळत असतो. आम्हाला एक्झॅक्टली तेच करायचंय, कारण आम्हाला जो संघ आहे तो भक्तांचा संघ करायचा आहे, वैष्णव संघ करायचा आहे. आम्हाला वैष्णवांची सेवा करायची आहे. तुम्ही किती जरी शुद्ध चित्तेने इथं आला आणि तुम्ही नुसतं म्हणाला भगवंता मला तुझ्याकडे यायचंय, तुम्ही नाही जाऊ शकणार. तुम्हाला जोपर्यंत भक्तांचा संघ मिळणार नाही, तुम्ही जोपर्यंत भक्तांची मनोभावे सेवा करणार नाही आणि भगवंताची भक्ती करणार नाही तोपर्यंत त्या धामात जाणं कठीण आहे. कारण मी मगाशी वर्णन केल्याप्रमाणे ते वेगळं धाम आहे. आमच्या तिथं गटार असतात, आमच्या तिथं शौचालय आहेत, आमच्या तिथं सगळं काय आहे, आमच्या तिथं गुलाबाचे ताटवे सुद्धा आहेत. आमच्या कर्णरंध्रांना सांगायला लागत नाही, आमच्या नासिकेला सांगायला लागत नाही, जेव्हा शौचालयाच्या तिथून जातो दुर्गंध येणार आहे आणि गुलाबांच्या ताटव्यावरून जाताना सुगंध येणार आहे. कारण भगवंतांनी हे शरीर आम्हाला तसं प्रदान केलेलं आहे. दुर्लभ असा माणसाचा जन्म दिलेला आहे, तो नुसता आहार भय निद्रा आणि मैथून याच्यासाठी नाहीये, तर हा जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा मला नम्रता आणली पाहिजे. नम्रता म्हणजे लाचारी नाही, नम्रता म्हणजे भगवंता माझं अस्तित्व हे तुझ्या सेवकाचं आहे. दास 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 अनुदास, माझी कॉन्स्टिट्यूशनल जी काही परिस्थिती आहे ती तुझी दासाची आहे. मी बॉस नाहीये पण मी स्वतःला बॉस समजतो, मी हा भौतिक जगताचा स्वामी समजतो आणि मी त्याचा भोग घ्यायला जातो. मग जेव्हा भगवंताला विनमुख होऊन मी भोग घेतो तेव्हा मग माझ्या पदरी दुःख येतं. त्यामुळे मला भगवंताला जे काय आहे ते सगळं द्यायचंय, भगवंताला ते बहाल करायचंय, भगवंताला अर्पित करायचंय, आणि भगवंताला अर्पित केल्यानंतर माझं काही राहत नाही. मग भगवंत माझ्यासाठी म्हणतात की यस. भगवंतांनी मग अर्जुनाचं सारथ्य केलं, कारण भगवंत भक्त वत्सले ते भावग्राही जनार्दन म्हणून आमच्या हृदयात स्थित आहेत. त्यांना माहिती आहे ह्याच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय संघर्ष चालू आहे. भौतिक जगत बाहेर संघर्षाने भरलेलं आहे. तुमची तरुण मुलगी खूप सच्छील आहे, चांगली आहे, तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेले आहेत, पण बाहेरच्या जगातल्या कामांध नजरा विषारी आहेत, त्या तुम्ही रोखू शकणार नाही. पण तुम्ही जर का भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेतला तर मग ती भगवंताची जबाबदारी होते. तुमच्या वाट्याला दारिद्र्य आलेलं आहे ते तुमच्या कर्मानुसार आलेलं आहे. म्हणजे मला आता ह्या द्वंद्वातून मुक्त व्हायचं जर असेल तर मला सुख आणि दुःख ह्या दोन्हीमध्ये अंतर असता कामा नये. भगवान सांगतात मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःख द अगमा पायी अनित्य ताम स्थितिक शस्व भारत. हे अर्जुन, हे सुख आणि दुःख उन्हाळ्या आणि हिवाळ्यासारखं आहे, ते येणार आहे आणि जाणार आहे. त्यामुळे माणसाने उद्विग्न न होता ते स्वीकारलं पाहिजे आणि सहन करता आलं पाहिजे त्याला. खूप धोधो पाऊस पडतोय, तुम्ही काही करू शकत नाही. आता कुठे कुठे 47 डिग्री 47 सेल्सिअस अंश तापमान होतं, कानातून लोकांच्या गरम हे होत होतं, नाकातून रक्त येत होतं. राहायला लागतं, तुमचा काही चॉईस नाही. पुण्यामध्ये या वेळेला 42.7 टेम्परेचर गेलेलं होतं. आम्ही काही नाही करू शकत, कारण आम्हाला हे परमेश्वराने दिलेलं आहे, ते आम्हाला आनंदाने स्वीकारायचं आहे. त्याच्यासाठी जर का भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला मानाचं जे आहे खंडन करायचं आहे, अहंकार खच्ची करायचा आहे. आमचा जो संघ आहे कुसंग आहे, ज्या लोक भक्तीबद्दल जास्त बोलत नाहीत, ज्यांना भक्तीबद्दल स्वारस्य नाहीये, शक्यतो अशा लोकांचा संघ करायचा नाही. कारण का ज्या लोकांच्या वाट्याला भक्ती नाहीये त्यांच्याकडे तुम्ही गेला तर ते म्हणतील अरे काल ऑस्ट्रेलियाने इंडियाला मारलं बरं का, काल मॅच इतकी चांगली झाली. त्यांना क्रिकेट हा त्यांचा विषय असेल, सिनेमा त्यांचा विषय असेल, इतर सगळे जे कर्मी विषय असतील. पण तुम्ही जर का भगवंताची भक्ती केली तर तुम्ही भगवंताचं रूप खूप मनापासून डोळ्यामध्ये साठवायचा प्रयत्न कराल. पिक्चर बघण्याऐवजी तो 3 तासाचा पिक्चर असतो, तो काल्पनिक असतो. मला आठवतं मी सीआयडी ही मालिका खूप वर्ष बघत होतो, आणि ती सीआयडी मालिका बघितलं की तो जो दया आहे किंवा तो जो काय प्रद्युम्न आहे, मला स्वतःला असं वाटायचं मीच तो आहे. कारण ते बघितल्यानंतर बाहेर आल्यावर मी म्हणायचो दया खुश तो है दया. मी अरे म्हणलं, नंतर माझ्या लक्षात आलं की मी ह्या काल्पनिक प्रसंगांशी आणि त्या पात्रांशी एवढा समरस होतोय की मला त्याचा खरं काही उपयोगच होत नाही. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण 20 ऑक्टोबर 2011 पासून मी आज तक काही टीव्ही नाही पाहिलेलं, माझं काही बिघडलं नाही. गेली 22 दिवस मी एक नवीन ठिकाणी राहायला आलो, मी मोठं घर आहे, मी पेपर सुद्धा नाही वाचला. त्याच बातम्या असतात, पेपर एक वाचायला पाहिजे माहितीसाठी. पण माझं काही बिघडलं का, माझं मास कमी झालं का, नाही कमी झालं. उलट तो वेळ माझा भगवद्गीता वाचण्यामध्ये मला मिळायला लागला. तर माझा वेळ आहे ना, तो मला गेलेली वेळ परत नाही येणार. तुम्ही एखाद्याचं नुकसान केलं असेल तर ते पैशाने भरून द्याल, पण गेलेली वेळ येणार नाही. त्यामुळे आत्ताच ही संधी आहे की भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घ्या, आणि आपलं लाईफ जे आहे त्याचा उद्धार करायचा आहे मला आता. कारण जाताना मी मलमूत्रात लोळून मरणार आहे, हार्ट अटॅकनी जाणार आहे, कॅन्सरनी जाणार आहे, का एखाद्या असाध्य आजाराने मरणार आहे, हे माझ्या हातात नाहीये. पण एक चांगलं शांत लाईफ जगणं, एक चांगलं अर्थपूर्ण लाईफ, एक उद्देशपूर्ण लाईफ जगणं हे नक्की माझ्या हातात आहे. कारण परमेश्वराने मला चॉईस दिलेला आहे. बाहेरच्या जगात लोक मनोरंजनासाठी काय काय करतात, म द र, मराठीतले 3 शब्द आहेत. म वर एक अनुस्वार दिला, म दी वर एक वेलांटी दिली, दी र मंदिर. मंदिराचा हा मार्ग आहे की तुम्हाला तिथून यायला पायी यायला लागेल, ह्या पायऱ्या चढायला लागतील. जर का मंदिर अगदी डोंगरावर असेल तर दमछाक होईल, थोडस नैराश्य येईल, पाय चढताना थोडस तुम्हाला थकवा येईल, पण तो कळस दिसेल. आणि आता दुसरं म द र, म द ला एक वेलांटी, दी र ला एक कनारा, मदिरा. बाहेरच्या जगामध्ये पाण्यासारखी वाहते मदिरा. लोकांना वाटतं की मदिरेचं सेवन केलं तर आम्हाला खूप सुख मिळेल, नाही मिळत. सकाळी परत पश्चाताप पुढे असतो, खूप भांडणं झालेली असतात, प्रचंड संसाराची धूळदान झालेली असते. पण जर का मी मदिराचं जर का पान करत बसलो तर माझ्या आयुष्याच्या राख रांगोळी 100% होणार आहे. पण इथं आम्हाला तो जो काय मोह आहे, त्या 4 महत्वाचे मोह आहेत. तो पहिला मोह आहे मदिरा, त्याच्यामुळे माझी तपस्या जाणार आहे. दुसरा आहे मांस भक्षण. कारण मी जर का नॉनव्हेज खाल्लं तर माझ्यापासून दया जाणार आहे. तुम्ही बघा, माणूस मेल्यानंतर, त्यांनी देहत्याग केल्यानंतर त्याचा अंत्यविधी झाला तर त्याची हाडं जी असतात ती सुद्धा घरात आत नाही आणत, ती तिथंच बाहेर ठेवतात किंवा तसं ठरतात. पण घराच्या फ्रीजमध्ये लोकांच्या चिकन आणि मटणाची हाडं मात्र मस्तपैकी तिथं आनंदाने राहत असतात. का? कारण आमच्या जिभेचा स्वाद आहे त्याच्यामध्ये. जिभेला जर का मी प्रसादाची गोडी लावली तर ती त्याच्याप्रमाणे माझी चेतना तयार होणार आहे. कारण मी जे काय खाईल त्याच्यातून सर्वप्रथम माझ्या जिभेला तृष्टी मिळते, माझ्या शरीराला पुष्टी मिळते, रक्त तयार होतं, अनावश्यक भाग मलमूत्रातून विसर्जित होतो. पण चौथं माझी चेतना तयार होते, सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मला मांस भक्षण केल्यानंतर परमेश्वराला मी डायरेक्ट नाही जाऊ शकणार. कारण भगवंत सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयश्यती. 9व्या अध्यायात 26व्या श्लोकाद्वारे भगवंत स्पष्टपणे सांगतात की मी काय स्वीकार करतो, मला तू एखादं तुळशीचं पान दे, एखादं फळ दे, एखादं फूल दे, अगदीच तुझ्याकडे काही नसेल तर मला तो यम एक ग्लास पाणी दे, ते मी स्वीकारतो. पण कसं? यो मे भक्त्या प्रेषती भक्तिभावाने. भगवंत तुम्हाला म्हणत नाहीत की मला 10,000 रुपये द्या. मग तुम्ही असंही नाही करता कामानं की तुमच्याकडे पैसे दारे त्यांनी सांगितलं होतं की एक तुळशीचं पान द्या घरून येताना तुळशी. नाही, तुमच्या कपाटामध्ये किती पैसे आहेत भगवंताला माहिती आहेत, कारण हे सगळं त्याचं आहे, हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे एक दिवशी इथं सगळं मृत्यू सर्व हरणश्च अहम, मृत्यू एक दिवशी सगळं जाणार आहे. म्हणून आता हे जे काय आहेत, निर्माण मोह जित संग दोषा, पहिल्यांदा मोह जायचा आहे, माझ्या अहंकाराला खच्ची करायचंय, माझा संघ आहे तो सत्संगामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, शाश्वत काय आहे, अध्यात्म शाश्वत आहे, भगवंत शाश्वत आहेत, भगवद्गीता शाश्वत आहे, मृत्यू शाश्वत आहे, कारण तो येणार आहे काळाच्या रूपात. भगवंत सांगतात मीच तो आहे, काळाच्या रूपात येऊन तुला घेऊन जाणार आहे बाळमी. म्हणजे भगवंत शाश्वत आहे, आत्मा शाश्वत आहे, तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणार आहे. काळ शाश्वत आहे, प्रकृती शाश्वत आहे, अरबी समुद्र शाश्वत आहे. लाखो लोकांनी तिथं स्नान केलं आणि त्यांनी हे लोकांची यात्रा संपवली, पण तो तिथंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं कर्म, त्याच्यात भगवंतांनी थोडस तुम्हाला इच्छा व्यक्त करायचं स्वातंत्र्य दिलेलं आहे की मंदिरात जायचंय का मदिरेकडे जायचंय, चॉईस तुझा आहे. नॉनव्हेज खायचंय का तुला भगवंताचा प्रसाद खायचाय. तुम्ही बघा, नॉनव्हेज जेव्हा जेव्हा खातात माणसं तर तिथं काय असतं, एक चिकन हंडी असती किंवा दुसरी हंडी असती, कोशिंबीर आणि 2-3 आयटम असतात. पण मी मध्ये एका लग्नाला गेलो होतो, तिथं 90 आयटम होते व्हेजिटेरियन. भिळीचे प्रकार होते, स्वीटचे प्रकार होते, 4-5 भातांचे प्रकार होते, 8-10 भाज्या होत्या, कितीतरी फरसाण होते. काय हे, आमच्याकडे किती मोठा चॉईस आहे, कारण आमची चेतना तयार होणार आहे. आणि त्यामुळं काय होतं की नॉनव्हेज मद्यपान सोडल्यानंतर तिसरं महत्वाचं आहे जुगार. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचंय, पटपट व्हायचंय, लवकर व्हायचंय, काबाड कष्ट न करता त्यांना मग त्याच्यासाठी लॉटरी काढतात लोक, मटका खेळतात, रेसला जातात, वेगळ्या वेगळ्या जुगाराचे क्रिकेटच्या याच्यावर जुगारीवर पैसे लावतात. पण त्याच्यामुळं काय होतं, माझं सत्य जातं. युधिष्ठिराने सुद्धा द्रौपदीला लावलं शेवटी दावावर. असं नका समजू की आमच्याच वाट्याला दुःख आहे. नाही, हे दुःख भगवंतांनी बनवलेलं आहे, कारण जर ते बनवलं नसतं तर आम्ही त्या याच्यामध्ये सुखामध्ये लोळत पडलो असतो, त्याची आठवणच आली नसती. मग हरिश्चंद्र राजाला दुःख होतं, द्रौपदीचं वस्त्र हरण झालं, तिला सुद्धा हे गोविंद हे केशव म्हणून दोन्ही हात वर करायला लागले. पांडवांना दुःख मिळालं, लाक्षाग्रहात त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला, भीमाला विषप्राशन करायची त्यांनी प्रयोग केला. हे दुःख आहे. देवकी आणि वसुदेव हे जेव्हा भगवंत साक्षात अवतरित झाले तर त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आलं, त्यांच्या वाट्याला सुद्धा दुःख आलं. मग हे दुःख जे आहे, ते दुःख आणि सुख या दोन्हीला आम्हाला समान दृष्टीने बघता आलं पाहिजे. कारण आम्ही विचलित होतो, आम्हाला लाभ झाला तर आम्ही एकदम आनंदी होतो आणि हानी झाली की गर्भगळीत होतो. तेव्हा भगवंत काय सांगतात, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वात इतो विमत्सरा, समसिद्धाव सिद्धोच कृत्वापिन निबद्धते. जो अल्पशा लाभाने संतुष्ट राहतो, जो द्वंद्वापासून मुक्त आहे, जो दुसऱ्याचा मत्सर करत नाही, जो यश अपयशामध्ये स्थिर राहतो, तो सगळ्या प्रकारची कर्मे करून सुद्धा बद्ध राहत नाही. ते भगवंताचं मला दिलेलं फार मोठं आश्वासन आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. त्यामुळे भगवंताच्या वाणीवर माझा दृढ निर्धार आणि विश्वास पाहिजे की नाही, हे भगवंताची वाणी आहे. ह्यांनी सांगितलेलं आहे, 5,000 वर्ष चालत आलेलं आहे, पिढ्या दर पिढ्या अनंत कालापासून. त्यामुळे मला अध्यात्म नित्या विनिवृत्त, आता मला निवृत्त व्हायचंय. कशा म्हणून, कशापासून? तर कामापासून. फार महत्वाचं आहे काम. काम म्हणजे आम्हाला वाटतं स्त्री पुरुषाचा शरीर संबंध त्यालाच काम म्हणतात. नाही, काम म्हणजे वेगळ्या वेगळ्या इच्छा धारण करणं, वेगळ्या वेगळ्या इच्छा प्रगट करणं, त्याला काम म्हटलेलं आहे. कारण हा काम आहे ह्याच्यातूनही वेगळं आहे. भगवंत सांगतात, ध्यायतो विषण पुंसा संगस्ते शुभ जायते, संगात संजायते कामा कामात क्रोधो बी जायते. की आम्ही ह्या कामाचं जसं आम्ही विषयाचं सारखं ते हे करू मनन करू, त्याच्यातून तो काम निर्माण होतो. मग मला
मला आज ही गाडी घ्यायची आहे, मला मला प्रमोशन मिळवायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला हे सगळ्या इच्छा ज्या आहेत ह्या भौतिक इच्छांचं जोपर्यंत खच्चीकरण होणार नाही, म्हणजे या इच्छा व्यक्त करायच्या नाहीत का? नाही, असं इच्छा व्यक्त करायच्यात पण त्या भगवंताला स्मरून करायच्यात. आता मी जर इथं बसून जर म्हणलो मला भारताचा पंतप्रधान व्हायचं तर ते शक्य आहे का? नाही आहे, कारण माझी त्याची पात्रता नाही आहे. मला इच्छा त्याच व्यक्त करायच्यात ज्या भगवंताशी निगडीत आहेत, मग त्या झाल्या पूर्ण नाही तरी ते भगवंताचं आहे. सुदाम विप्र ब्राह्मण त्याच्याकडे काही नव्हतं, तो टोटल दरिद्री झालेला होता. भगवंताकडे त्याने काही मागितलं नाही तरी भगवंतानी त्याला श्रीमंत माणूस केलं, त्याच्यासाठी एक नगरी केली. भगवंत काही करू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादा न्यायाधीश आहे, त्याच्यासमोर एक गुन्हेगार बसला, त्या न्यायाधीशाला 2 महिने शिक्षा द्यायची का 200 रुपये दंड करायचा हे न्यायाधीशाच्या मनावर आहे. तो जर का त्यांनी केलेला जर का गुन्ह्याचं स्वरूप त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मनात आलं तर नोबडी कॅन चॅलेंज हिम, त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकणार. एक्झॅक्टली तसं आहे. त्यामुळे आमच्या कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे. ते कर्म आम्हाला आता फ्राय करायचंय, कारण ते परत 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 उगवणार आहे. पण त्याला जर का आम्ही एखादे दाणे आहे, तुम्ही नुसते तव्यावर त्याला हे केलं, रोस्ट केले, फ्राय केले, त्याला कुठेही टाका, त्याचा काही हे होणार नाही, कारण त्याच्यातून प्रतिक्रिया येणार नाही. त्याच्यावर पाऊस पडू द्या, खत टाका, काही करा. एक्झॅक्टली तसं आहे की आम्हाला आता आमचे जो काम आहे त्या कामावर नियंत्रण, निर्मन म्हणून त्याच्यापासून निवृत्त व्हायचंय. काल परतवे तुम्ही 70व्या वर्षी गेला, 80व्या वर्षी गेला, तो हळूहळू तुमच्यातून कमी होत जाणार आहे, त्याचं आकर्षण कमी होणार आहे. मग ते जे आकर्षण आहे त्या आकर्षणाचा तो रूपांतर मला आश्रयात करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की भगवंताप्रती मला आकर्षण निर्माण झालं की भगवंता तुमचे डोळे कमल दल सारखे आहेत, तुमचे पाय, तुमचं स्वरूप, कारण भगवंताकडे षड ऐश्वर आहे. तुमचा किती चांगला शृंगार आहे. आमच्या तिथे माणूस देहत्या केल्यावर त्याला किती जरी तुम्ही भारी सोन्याने मढवलं तर का उपयोग नाहीये, पण भगवंत चिर तरुण आहेत. हजारो लक्ष्मी त्यांच्या पायाशी चरण घेतात, हजारो कामदेव आहेत, त्यांच्या सौंदर्यापुढे फिके आहेत. अशा भगवंताचा आम्हाला आश्रय मिळणार आहे, मग तो आम्ही का घ्यायचा नाहीये. म्हणून यांनी सांगितलंय की ह्या 5 गोष्टी आहेत, त्याच्यापासून दूर राहायचंय मला. निर्माण मोह जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा काम. कारण कामावर जोपर्यंत मी विजय नाही मिळवणार, सुईच्या टोका एवढी जरी आसक्ती राहिली तरी भगवंताचा तो जो आहे दरवाजा तो माझ्यासाठी फार अवघड होणार आहे, कारण मी परत इकडे येणार आहे कर्मबंधनात फसून. मग ते म्हणते गच्छंत मुडा, मला माहिती पाहिजे ना कसं जायचंय. आता मी मगाशी वाचून दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये ते म्हणतात की शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकात केलेलं आहे. मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये, स्वतःच्या भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्यांच्यासाठी कठीण असते. आम्हाला अहंकार नाही करायचा. हे तुम्हाला एक सुंदर स्त्री असेल, तिचं सौंदर्याबद्दल तिला अहंकार करून काय होणार आहे, कारण ते तिला तिच्या आई वडिलांमुळे मिळालेलं आहे. एखादा खूप बुद्धिमान माणूस असेल, बुद्धिमत्तेचं काय, त्याला भगवंतांनी त्याला नैसर्गिक इंटेलिजन्स दिलेलं आहे की ते त्यांनी हळूहळू हळू डेव्हलप केलेलं आहे. एखादा खूप श्रीमंत आहे, मुकेश अंबानीच्या मुलाला काय प्रश्न आहे, कारण तो जात्याच गर्भश्रीमंत घरात त्याचा जन्म झालेला आहे. एक्झॅक्टली आम्हाला तसं समजायचंय की आम्ही ज्या स्थितीत आहोत भगवंता तू जसं ठेवशील तसं मला राहायचा मी प्रयत्न जर का केला तर गच्छंते मुडा पदम अव्ययम तत, मला कायमस्वरूपी त्या रस्त्यावर चालण्याची तू संधी दे आणि तू मला मदत कर. भगवंताकडे मी काय मागायचं हे मला चॉईस दिलेलं आहे. मी भगवंताकडे ह्या भौतिक वस्तू मागायच्यात का देहाबद्दल, कारण इंद्रिय तृप्ती आहे. इंद्रिय तृप्ती मला रोज त्रास देते. सकाळी उठल्याबरोबर मला चहा नाही मिळाला तर माझा प्रॉब्लेम येतो. मी गेली 18 वर्ष चहा नाही प्यायला, मला काही नाही फरक पडला. तर सांगायचं तात्पर्य की जोपर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मद्यपान नशापान मला जर होत असेल बंद करायचं आहे, नॉनव्हेज खात असेल माझा आहार शुद्ध आणि सात्विक पाहिजे, जुगार खेळत असेल तर मला जुगारापासून जायला पाहिजे दूर, नाही तर कधीतरी मी परत गोत्या देणार आहे. मी अनेक असे लोक पाहिली जगामध्ये जे जुगारामुळे त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. आणि सगळ्यात शेवटी मी आता सांगितलं अवैध स्त्री संग पुरुष संग, अवैध स्त्री पुरुष संग. घरामध्ये तुमच्या सुंदर पत्नी आहे, यस, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा भगवंतानी लाईन दिलेली आहे, तो फक्त पुनरुत्पादनासाठी हवा आहे. आम्हाला कुत्रे मांजऱ्यांसारखं लाईफ नाही जगायचं. आहार भय निद्रा आणि मैथून आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी जे अत्यंत असं दुर्लभ जीवन मिळालेलं आहे ते ह्या पाच गोष्टींच्यावर काम करून काम करायला हवं. तुम्ही दर रविवारी इकडे याल, चांगलं चांगलं लेक्चर ऐकाल, पण ह्याच्यातलं सुईच्या टोका एवढं जर आचरण नाही केलं तुम्ही, सुईच्या टोका एवढं जर तुमच्यामध्ये ते नाही उतरलं, कारण औन्स ऑफ प्रॅक्टिस इज बेटर दॅन टन्स ऑफ प्रिचिंग. एक कणभर आचरण हे मनभर बडबडण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घ्यायला लागेल. आणि कलियुगामध्ये भगवंत फक्त नामाच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. कृपया माझ्या मागे म्हणा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. किती सोप आहे. दान पुण्य और तीर्थ स्नान इसके ऊपर है नाम. दान पुण्य करायचं तर दानच पाहिजे, पुण्य गाठीशी पाहिजे, पैसे पाहिजे. तीर्थ स्नान करायचं तर प्रयागला जाताना गाडीचं तिकीट काढायला पाहिजे, वेळ द्यायला लागेल, पैसे खर्च करायला लागतील. इसके ऊपर है नाम, ह्याच्यावर है नाम. हरी राम नारायण कृष्ण, कुठेही पैसे नाही पडले. त्यामुळे कलियुगामध्ये फक्त नामामध्ये भगवंत, भगवंत आणि भगवंताच्या नामामध्ये कुठलंही अंतर नाहीये. अभिन्नत्व नाम नामिनो. माझी श्रद्धा पाहिजे की येस, मी हा मंत्राचं उच्चारण करतोय. माझ्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे म्हणून तुमच्या समोर मी विनम्रतेने सांगतोय की इस्कॉनमध्ये मी येण्यापूर्वी 20 वर्षापूर्वी मी आयुष्यात फार पिचलेलो माणूस होतो. आत्महत्येपर्यंत माझे विचार होते. ह्या जगातली सगळी सुख मी उपभोगायचा प्रयत्न केला, सुख नाही मिळालं. मी मद्यपान केलं, मी सगळं काही जे करून बसलो, नाही झालं. 18 विश्व दारिद्र्य पाहिलं. वडिलांच्या अंत्यविधीसाठी पैसे नव्हते, पण या संस्थेत आल्यानंतर भगवंताचा त्या चरण कमळांचा आश्रय घेतला आणि देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी. भगवंत हजारो हाताने देतात, तुम्ही 2 हाताने किती घेणार. ही झोळी तुमची फाटून जाईल इतकं इतके त्याच्याकडे देणग्यांचा वर्षावे. फक्त त्याच्याकडे जाण्याचा अवकाश आहे. तो म्हणतो माझ्याकडे ये, फक्त त्याच्यासमोर उभं राहून म्हणा मी तुझा आणि तू माझा, संपलं. एवढं नुसतं उद्गार आणि एवढ्या नुसत्या उच्चारणाने भगवंत तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे आजचा जो श्लोक आहे हा फार महत्वाचा श्लोक आहे. याच्या अगोदरचे 4 श्लोकात भगवंतांनी त्या वृक्षाची तुलना केलेली आहे. तो जो वृक्ष आहे तो आम्हाला आता कापायचा आहे. त्या सगळ्या गाठी आहेत त्या आता सोडायच्यात, कारण तो वृक्ष आम्हाला परत परत आकर्षित करतो. काम वासना मी मगाशी सांगितली म्हणजे काय, 2 महिन्यापूर्वी तुम्ही छान बासुंदी खाल्ली होती पण तो स्वाद अजूनही जिभेवर रेंगाळतोय. 15 दिवसापूर्वी तुमच्या घरात सुंदर हापूस, देवगडच्या हापूसचा रस केलेला होता, आंब्याचा रस, तो तुम्ही पुरीबरोबर त्याचा स्वाद घेतलेला आहे. तो रस तर संपला पण तो स्वाद अजूनही रेंगाळतोय. दॅट इज वासना. की आम्हाला त्या गोष्टी परत 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 आम्हाला त्या उद्युक्त करतात, आमच्याकडे बोलवतात आणि आम्ही लोहचुंबकासारखे त्यांच्याकडे आकर्षिले जातो. आता मला त्याच्यावर काम करायचं आहे, तरच भगवंताचा रस्ता आहे. एवढा सोपं नाहीये भगवंताकडे जाणं. भगवंताकडे तसं जर का तुमच्याकडे तेवढी प्युरिटी असेल, तेवढी शुद्धता असेल, तर येस, तुम्ही एका क्षणात सुद्धा भगवंताचं नामस्मरण करून भगवंताच्या धामात जाऊ शकता. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की नाम, नामामध्ये इतकं महत्व आहे. त्यामुळे आता हा जो काय श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये 5 गोष्टींबद्दल आम्हाला खूप विस्तृतरित्या सांगण्यात आलेलं आहे. पण अध्यात्म नित्या शाश्वत जे आहे ते भगवंत शाश्वत आहेत, त्यांचं नाम शाश्वत आहे. मला त्यांच्या चरण कमळांचा आश्रय घ्यायचा आहे. अनेक वर्ष मी अज्ञानामुळे मी वेगळी वेगळी दुःखं भोगतोय. काही दुःख अजून पुढे भविष्यात यायची आहेत. काही दुःखांचा माझा रस्ता अजून चाललेला आहे, कारण मूळ आहे त्याचं, कूळ आहे, बीज आहे त्याचं. काही बाण निघालेले आहेत, ते गेलेले आहेत पुढं. काही माझ्या भात्यात आहेत, काही माझं प्रारब्ध कर्म आहे, काही माझं संचित कर्म आहे, काही माझं क्रियामान कर्म आहे. हे सगळे कर्मांची मला फळं भोगायची आहेत. पण जर का मी भगवंताच्या चरण कमळांचा आश्रय घेतला तर मग यश त्यांचं, अपयश त्यांचं, मान त्यांचा, अपमान त्यांचा, लाभ त्यांचा, हानी त्यांची. कारण आता भगवंत आणि मी याच्यामध्ये अंतर नाहीये, हे भगवंत आम्ही तुझा आहे. अर्जुन सुद्धा गर्भगळीत झाला होता, तर अर्जुनाला सुद्धा त्यांनी ज्ञान प्रदान केलं. ते का केलं? कारण प्रतिनिधी स्वरूपात ते आमच्यापर्यंत पोहोचावं, नाहीतर आम्ही सुद्धा त्या अज्ञानामुळेच येतो आणि जातो. पण आता आम्हाला माहिती आमचं गंतव्य स्थान काय आहे. आम्ही मृत्यूला आता घाबरणार नाही, मृत्यू येणार आहे, ह्या शरीराला येणार आहे. कारण जातसे हे ध्रुव मृत्यू, ध्रुव जन्म मृत असत्याच. भगवान सांगतात जो ह्या जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू 100% आहे, पण जो जाणार आहे तो परत येणार आहे. आता आम्हाला परत यायचं नाहीये, म्हणून आजचा हा श्लोक आहे की भगवंताच्या धामात गेल्यानंतर आता आम्हाला परत यायचं नाही. हरे कृष्णा.